सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर
तात्या विंचूला सगळेच घाबरतात.
दिलीप प्रभावळकर संग्राम बरोबर ऑन मॉर्निंग नंबर वन.
तुमच्या काही कॅरेक्टर्स मध्ये जरी ते कॉमेडी असले किंवा ह्युमरस असले तरी त्यात एक खूप डार्क अशी एक स्ट्रीक दिसते. म्हणजे तो कॉमेडी तर असतो, मला तो बागलियाची आठवतो. बागलियाची ती गोष्ट आहे की तो क्लाऊन असतो, तो विदूषक असतो, तो डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की मी खूप डिप्रेस झालोय आणि मला काहीतरी द्या औषध तुम्ही. तर तो डॉक्टर म्हणतो अरे आत्ताच आपल्या शहरामध्ये बागलियाची जो जगातला सगळ्यात मोठा विदूषक आहे तो आलेला आहे, तर तू त्याचं जाऊन बघ आणि तो तो तुझ्या फील्डमधला आणि तुला खूप हसवेल तो. तर तो पेशंट म्हणतो बट डॉक्टर आय एम पागलियाची. तर असं कधी होतं का म्हणजे कलाकार म्हणून एक विनोद बुद्धी असलेला माणूस म्हणून?
विनोद बुद्धी असते तुमची आणि ती ती सतत, जसं मला असं वाटतं की ती म्युझिकचा कान असो संगीताचा कान असतो, तुमच्या नजरेत विसंगती टिपण्याची दृष्टी
असते.
तुम्ही आपोआप टिपता किंवा टिपली जाते. सेन्स ऑफ ह्युमर किंवा विसंगती टिपण्याची तुमची कपॅसिटी ही असतेच तुमच्याकडे, तर ती सतत ते चालू असतं मशीन. तो भाग वेगळा. पण मला स्वतःला नेहमी वाटतं की मी म्हणजे माझं स्वतःचं हे असते की माझी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नाहीये माझी, त्याची मला नम्र जाणीव आहे. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी हिरोची पर्सनॅलिटी नाही, ऍक्टरची पर्सनॅलिटी नाहीये. मी पुष्कळाने मला सांगितलं की तुमची डिसेप्टिव्ह पर्सनॅलिटी आहे म्हणून, यू आर व्हेरी न्यूट्रल, यू आर व्हेरी नॉन कमिटल. तर कदाचित म्हणून मला स्वतःच्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं सोपं जात असावं वेन आय एम पोर्ट्रेईंग अ कॅरेक्टर. म्हणजे म्हणून
म्हणजे त्याच्यात दिलीप प्रभावळकर मध्ये मध्ये घुसत नाही, त्रास देत नाही.
मी नेहमी असतो ऍज दिलीप प्रभावळकर, बऱ्याचदा त्यापेक्षा मी रोल मध्ये जास्त कम्फर्टेबल असतो.
ऑन दॅट नोट दिलीप प्रभावळकर धन्यवाद सर.
मी दिलीप प्रभावळकर संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.